चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पंजाब कृषी विद्यापीठाकडून ऊस रस बॉटलिंग तंत्रासाठी करार। पंजाब कृषी विद्यापीठ PAU यांनी दीपा अग्रवाल गांगुली सूरत गुजरात यांच्याबरोबर ऊसाच्या रसाच्या बॉटलिंग तंत्राच्या व्यवसायीकरणासाठी करार केला। विद्यापीठाच्या संशोधन संचालक डॉक्टर NS बेन्स आणि सुजित गांगुली यांनी आपल्या संबंधित संघटनांकडून करार निवेदनावर हस्ताक्षर केले। निवेदनानुसार विद्यापीठ देशामध्ये PAU कडून ऊसाच्या रसाच्या बॉटलिंग तंत्राच्या वापरासाठी गुजरात स्थित कंपनीला अधिकार प्रदान करेल। डॉक्टर बेन्स यांनी खाद्य विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर पूनम अग्रवाल सचदेव आणि व्यापार व्यवस्थापक पंजाब ॲग्री बिझनेस इन्क्युबेटर करणवीर गिल यांना शेल्फ स्टेबल प्रिझर्वेटिव्ह फ्री चे तंत्र विकसित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या।